हरे कृष्णा। अच्छा, या दुसऱ्या दिनी कृष्ण कथेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। काल आपण भगवान श्री कृष्ण, ज्यांचं एक नाव अजन्मा आहे, आणि असे जे अजन्मा भगवंत आहेत, या अजन्मा भगवंतांच्या जन्माविषयी वेगवेगळी आपण मतं, अर्थात जे विचार आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत। श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या माध्यमातून आणि कुंती महारणीच्या विशेष ज्या प्रार्थना आहेत, त्या प्रार्थनेमधून आपण हा विषय या ठिकाणी चर्चा करीत आहोत की भगवंतांची निरनिराळी जी रूपं आहेत किंवा भगवंत अवतार धारण करतात, या बाबतीमध्ये सर्वांची मतं काय आहेत। काल आपण काही श्लोक या ठिकाणी वाचलेले होते, आजही आपण त्याच श्लोकावरती पुढे निश्चितपणे चर्चा करू। की जसं काल आपण ह्या एका श्लोकावर चर्चा केली, केचित आहुरजम जातम पुण्य श्लोकस्य कीर्तये यदो प्रियसे नावे मलएवस्य चंदनम। की या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, कुंती महाराणी म्हणते की काही जण असं म्हणतात की तुम्ही पुण्य श्लोकस्य कीर्तये, की युधिष्ठिर महाराजांसारखे जे पुण्यवान राजे आहेत यांची कीर्ती वाढवण्यासाठी प्रकट होता किंवा अवतरित होता। तर काल आपण युधिष्ठिर महाराजांची कीर्ती काय होती किंवा युधिष्ठिर महाराज हे किती गुणवान होते याबद्दल आपण चर्चा पाहिली। युधिष्ठिर महाराजांचे गुण कसे होते, युधिष्ठिर महाराज हे भगवंतांना कसे समर्पित होते, युधिष्ठिर महाराजांच्या मुख्य दोन गुणांची आपण चर्चा काल केली। युधिष्ठिर महाराज हे कसे सत्यवचनी होते, युधिष्ठिर महाराज कशा पद्धतीने अजात शत्रू होते, या सर्वांची आपण काल चर्चा केलेली आहे। तर याच श्लोकामधला जो राहिलेला थोडा भाग आहे तो घेऊन आपण आणखीन पुढच्या श्लोकावर आज आपण चर्चा करूया। या श्लोकामध्ये आणखीन एक शब्द आला होता की यदो प्रियस्यान्व वाई, की कुंती महाराणी या ठिकाणी म्हणते की यदू महाराजांसारखे जे श्रेष्ठ राजे होऊन गेले यांना आनंद देण्यासाठी तुम्ही यदुकुळामध्ये प्रकट झालेला आहात। भगवान श्री कृष्ण यदुकुळामध्ये प्रकट झाले आणि यदुकुळ हे यदू महाराजांच्या नावांनी प्रसिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून असं म्हटलं जातं की भगवंत हे यदुकुळामध्ये प्रकट झाले। तर ते यदू महाराज हे कोण होते बरं, याचा देखील इतिहास श्रीमद भागवताच्या ग्रंथामध्ये सुंदररित्या वर्णित करण्यात आलेला आहे। की श्रीमद भागवतामध्ये राजा ययातींची कथा येते आणि राजा ययातींना एक शाप मिळालेला असतो, शुक्राचार्यांच्या शापामुळे त्यांना वृद्धत्व हे आलेलं असतं, त्यांचं तारुण्य निघून गेलं आणि त्यांना वृद्धत्व आलं। आणि जेव्हा त्यांना वृद्धत्व आलेलं आहे, पुन्हा त्यांना भोग घेण्याची इच्छा होती पण शरीर साथ देत नव्हतं, कारण शरीर वृद्ध झालेलं होतं। भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्री कृष्ण फार सुंदर वर्णन करतात ह्या देहाबद्दल, देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्रण मुह्यती, धीरस्तत्रण मुह्यती, धीर व्यक्ती गोंधळून जात नाही कधी बरं, जेव्हा व्यक्ती बालपणातून तारुण्यात, तारुण्यातून वृद्धापकाळात जातो तेव्हा। आणि जो आत्मा आहे तो देखील बालपणापासून तारुण्यात, तारुण्यातून वृद्धापकाळ आणि या वृद्ध शरीराचा नाश झाल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये आत्मा प्रवेश करतो। तर हे वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी दिलेलं आहे। आणि ययातींच्या बाबतीमध्ये हेच झालेलं होतं की ययाती महाराज, अर्थात जेव्हा अचानक त्यांना वृद्धत्व आलं, त्यांचं तारुण्य निघून गेलं आणि वृद्धत्व आल्यामुळे त्यांना भोग घेण्याची प्रचंड इच्छा होती, त्यांना पुन्हा तरुण शरीर हवं होतं, पण हे मिळणं शक्य नाहीये। पण पुन्हा त्यांना शुक्राचार्यांच्याच मत्तीने असा एक आशीर्वाद मिळाला होता की जर तुझ्या पुत्रापैकी कोणी जर त्यांचं तारुण्य तुला देत असेल तर तुला तारुण्य मिळेल आणि तू आणखीन हजारो वर्ष राज्य करू शकशील, हजारो वर्ष इंद्रिय भोग करू शकशील. त्याचं पूर्ण वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे. आता पहा, भौतिक जगामध्ये देखील प्रत्येकांची अशी अवस्था आहे. आज प्रत्येकाला नवतरुण राहावं असं वाटतं, पण भौतिक जगत जे आहे हे कोणालाही नेहमी तारुण्यामध्ये ठेवत नाही. जन्म होतो, जन्म झाल्यानंतर त्याची वाढ सुरू होते, तारुण्यामध्ये आल्यानंतर रूप फार सुंदर दिसतं, पण हळूहळूहळू प्रकृतीच्या नियमानुसार आपले एक एक अवयव, आपले एक एक शरीराचे वेगवेगळे भाग असे निकामी होऊ लागतात. आणि आपण पाहतो आजकाल हळूहळू आपले काळे केस पांढरे होऊ लागतात, आपले दात हळूहळू हलू लागतात, डोळ्यांना दिसायचं कमी होऊ लागतं, आपल्या कानांना ऐकण्याचं कमी येऊ लागतं. तर असे वेगवेगळ्या ज्या गोष्टी शरीरामध्ये घडत असतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत, धीरस्तत्रण मुह्यती. आज अनेक जण आहेत की वृद्धापकाळामध्ये केवळ चिंता करण्यामध्ये बसलेले आहेत, की चिंता करतायत की माझ्या जीवनामध्ये असं का आलेलं आहे. आज वृद्धापकाळ कुणालाही नकोय, पण वृद्धापकाळ येतोय. आज प्रत्येकांना नेहमी पहा, आज जेवढ्या काही ह्या संपूर्ण समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये जाहिराती आहेत, त्या जाहिराती यासाठीच आहेत की नेहमी आपण असं फिट राहणं गरजेचं आहे, तरुण राहणं गरजेचं आहे. पण प्रकृती ही आपल्याला नेहमी तरुण राहू देत नाही, आपल्याला वृद्धापकाळाकडे घेऊन जातेच. म्हणजे जसं सूर्य उगवतो, हळूहळूहळू माथेवरती येतो, म्हणजे डोकीवरती येतो, आणि पुन्हा पश्चिमेकडे जातो आणि त्या ठिकाणी मावळतो, तसं आज आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये हे असं एक चक्र सुरू आहे. आपला जन्म होतो, जन्म झाल्यानंतर थोडी वाढ होते, वाढ झाल्यानंतर तारुण्य पण सुंदर दिसतं, काही काळ ते राहतं, आणि काही काळ राहिल्यानंतर कदाचित त्यापासून आणखीन उत्पत्ती होते, आणि हळूहळू क्षीण होऊ लागतं शरीर, आणि क्षीण झाल्यानंतर शरीराचा मृत्यू होतो. आणि पण एक मात्र गोष्ट निश्चित ह्या जगामध्ये, कोणालाही वृद्धत्व आवडत नाही, पण वृद्धत्व हे जबरदस्तीने आपल्याला देण्यात येतं. आज असं कोणी म्हणू शकतो का की मला वृद्धत्व नकोय? कोणी जरी म्हणत असेल तरी त्याचा काही उपयोग नाही होणार, जबरदस्तीने वृद्धत्व येणार. शंकराचार्याने देखील सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांच्या लिखाणामध्ये की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, की पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू आहे, ह्या जगामध्ये घडत राहणार आहे. आणि आयुष्यभर नेहमी तो वेगवेगळ्या वासनेमध्ये, वेगवेगळ्या भोगामध्ये लागलेला असतो, केवळ शरीराचे चोचले पुरवण्यामध्ये लागलेला असतो. आणि वृद्धोयापी धृत्वा दंडम, वृद्धापळी हातामध्ये दंडा येतो, तदपिन मुच्छंती आशा पिंडम, आणि वृद्धापकाळामध्ये देखील आशा पिंडम, आशा ह्या निघून जात नाहीत. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या माध्यमातून जर आपण बघू, तर श्रीमद भागवत आपल्याला भगवंताच्या भक्तीकडे का घेऊन जातं? आज आपण कृष्णकथेची चर्चा करत आहोत, या कृष्णकथा कशासाठी आहेत? या कृष्णकथा आपल्याला भौतिक, जसं आपण काल एक श्लोक बघितला, ज्या श्लोकामध्ये स्वतः सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत, शृणंती गायंती गृणंती भिक्षणः स्मरंती नंदंती तव हेतिनो जना, ज्या व्यक्तीला ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून दूर व्हायचं आहे त्यांनी भगवंताबद्दल श्रवण करावं, भगवंताचं गुणगान करावं, भगवंताचं स्मरण करावं. जसा ही कथा आपण पाहतो ययातींची, की ययाती जे होते त्यांना वृद्धत्व आलेलं होतं, आणि वृद्धत्व आल्यामुळे ते आपल्या मुलांच्याकडे जातात, आणि खास करून ते पहिल्यांदा यदूकडे जातात जो त्यांचा मुलगा असतो. यदूला म्हणतात की अरे यदू, म्हणे मला वृद्धत्व आलेलं आहे आणि मला असं वर पण मिळालंय की मी कोणत्याही माझ्या मुलाचं तारुण्य घेऊ शकतो, कृपा करून तू मला तुझं तारुण्य दे. पण यदू महाराज जे होते ते म्हणाले की निश्चित एका मुलाचं कर्तव्य आहे की वडिलांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणं, पण माझ्या बाबतीमध्ये जर सांगायचं असेल तर मी असं सांगेन, कारण मला जर मी तारुण्य माझं तुम्हाला दिलं तर मला निश्चितपणे माझ्या जीवनामध्ये मला जी गती प्राप्त करायची आहे, कारण असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये की यदू महाराज हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त करण्याच्या मागे लागलेले होते. आणि अंतिम ध्येय काय आहे बरं प्रत्येकांच्या जीवनाचं? अंते नारायण स्मृती. अंतिम ध्येय हेच आहे आपलं की भगवत भक्ती प्राप्त करणं. आपल्या जीवनाचं ध्येय, अंतिम ध्येय हे नाहीये की जीवनामध्ये आपण किती पैसा मिळवलेला आहे, किती नाव कमवलेलं आहे. काल आपण बघितलं की दुर्योधनाची अवस्था काय होती, धन नाम सगळं काही होतं, पण एकेक काळी दुर्योधन इतक्या निराशेला गेला की त्यातून उठणं त्याला कठीण झालेलं होतं. तसं आज ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी अवस्था आहे. आज प्रत्येकाला आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय हे माहिती नाहीये, पण यदू महाराजांना माहिती होतं की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे आणि मला जीवनामध्ये काय करायचं आहे. आणि मग यदू महाराज आपल्या वडिलांना म्हणतायत की मी माझ्या जीवनाच्या अंतिम ध्येयावरती पूर्ण माझं लक्ष केंद्रित केलेलं आहे, मी भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण झालेलो आहे, आणि मला ते जर माझं अंतिम ध्येय प्राप्त करायचं असेल आणि जर मी माझं तारुण्य तुम्हाला जर दिलं तर निश्चितपणे मला माझं अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी आणखीन वेळ लागेल. अशा पद्धतीने जेव्हा यदू महाराज आपल्या वडिलांना वर्णन करून सांगतात तेव्हा ययाती हे आपल्या दुसऱ्या मुलांच्याकडे जातात आणि आणखीन त्यांची तीन मुलं असतात, त्या तीन मुलांच्याकडे जाऊन म्हणतात की अरे तुम्ही तरी तुमचं मला तारुण्य द्या जेणेकरून मला अजूनही भोग घ्यायचा आहे, मला राज्य करायचं आहे अशा रीतीने. मग ते तीनही मुलं नाकारतात की नाही, आम्ही जर आमचं तारुण्य तुम्हाला दिलं तर मग आम्ही आनंदी कसे राहणार. आणि या भावनेमध्ये त्या मुलांनी आपले मतं व्यक्त केली आणि मग शेवटी ययाती महाराज हे आपल्या पुरु नावाच्या एका मुलाकडे जातात आणि तो पुरु नावाचा मुलगा त्यांना तारुण्य देण्यासाठी तयार होतो. पण एक गोष्ट या ठिकाणी आज आपण जी चर्चा करणार आहोत ती फार महत्वाची आहे की या ठिकाणी ययातींची जी बाकीची तीन मुलं होती त्यांची तुलना आणि यदू महाराजांची तुलना. ययातींची जी बाकीची मुलं होती तीन मुलं हे इंद्रिय तृप्तीमध्ये आपल्या शरीराचा उपयोग करत होते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय यदू महाराज यांनी आपल्या शरीराचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी नाही, जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी खर्च ते पूर्णपणे आपलं शरीर जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त करण्याच्या मागे लागलेले होते. आणि म्हणून ययाती महाराज किंवा यदू महाराज आणि ययातींची बाकीची मुलं यांच्यामध्ये धर्म आणि अधर्म ह्या दोन गोष्टींचा विचार या ठिकाणी होऊ शकतो. की एक प्रश्न कुणीही या ठिकाणी विचारू शकेल की का बरं यदू महाराजांनी आपलं शरीर किंवा आपलं तारुण्य आपल्या वडिलांना नाही दिलं, तो तर त्यांचं कर्तव्य होतं. पण या ठिकाणी भागवताच्या आधारे जर आपण पाहू तर निश्चितपणे मुलाचं कर्तव्य आहे की वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं. पण या ठिकाणी यदू महाराज हे भगवंताच्या भक्तीच्या शोधामध्ये होते आणि त्यांना माहिती होतं की भविष्यात माझ्याच कुळामध्ये भगवंत देखील प्रकट होणार आहेत आणि म्हणून भगवंत लवकर प्रकट व्हावेत या उद्देशाने ते आपल्या अंतिम जीवनाचं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या मागे लागलेले होते. म्हणून जीवनाचं अंतिम ध्येय हेच आहे की कशा पद्धतीने भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये येईल. एक फार सुंदर प्रसंग आहे श्रीमद भागवतामध्ये, स्वतः यमराज आपल्या यमदूतांना वर्णन करून सांगतात की जीवनाचं अंतिम ध्येय काय असणं गरजेचं आहे. आज अनेकांच्या जीवनामध्ये पाहतो आपण की जीवनाचं अंतिम ध्येय हे असं असतं कधी कधी की बाबा मला एवढं साम्राज्य निर्माण करायचं आहे, माझे नाव प्रतिष्ठा माझी प्रॉपर्टी मोठी करायची आहे. पण असे अनेक जण होऊन निघून गेलेले आहेत, अनेक जण मोठे राजे रजवाडे झाले पण सगळं सोडून त्यांना जावं लागलेलं आहे. आणि म्हणून यमराज आपल्या यमदूतांना सुंदर वर्णन करताना म्हणतायत एतामान इव लोकोस्मिन पुसाम धर्म परस्मृतहा भक्ती योगो भगवती तन नाम ग्रहण आदिबी. ते म्हणाले की वास्तविक प्रत्येकांच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय बरं, अंतिम ह्याचं वर्णन करताना ते म्हणतायत की खरोखर जर धार्मिक तत्व किंवा धर्म तत्व हे जर जाणून घ्यायचं असेल, जीवनाचं अंतिम ध्येय आहे धार्मिक तत्व समजावून घेणं, आणि ते धार्मिक तत्व काय आहे ते म्हणतात एतावान इह लोकोस्मिन पुसाम धर्म परह स्मृतहा. आणि पुढे म्हणतायत भक्तियोगो भगवती, की भगवंताच्या भक्तियोगामध्ये लागणं आणि नामस्मरणाचा आश्रय घेणं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वतः यमराज हे वर्णन करतायत की वास्तविक धर्म तत्व काय आहे बरं, की भगवंताच्या नामस्मरणामध्ये लागणं, भगवंताच्या भक्तीमध्ये लागणं हे वास्तविक धर्मतत्व आहे. आज कोणी म्हणू शकेल की यदू महाराजांनी आपल्या वडिलांचं ऐकलं नाही म्हणजे ते धर्मतत्वाच्या विरोधात गेले का? नाही, वास्तविक त्यांचे जे पुत्र होते ते धर्मतत्वाच्या विरोधात वागत होते. पण यदू महाराज या ठिकाणी भलेही त्यांनी आपलं शरीर तारुण्य हे वडिलांना दिलं नाही, पण त्यांचं जीवनाचं अंतिम ध्येय होतं की भगवत प्राप्ती, आणि म्हणून यदू महाराज हे धर्मतत्वानुसारच राहिले. आणि म्हणून धर्मतत्वानुसार ते राहिले, भगवंताच्या दृढ भक्तीमध्ये ते राहिले. आणि म्हणून या श्लोकामध्ये वर्णन येतं यदो प्रिय स्यान्ववाये, की यदू महाराजांसारखे जे प्रिय राजे होते यांना आनंद देण्यासाठी भगवंत यदू कुळामध्ये प्रकट झाले. श्रीमद भागवतामध्ये हा सुंदर प्रसंग फार छानरित्या वर्णन करण्यात आलेला आहे. आणि खरोखर यदू महाराज भौतिक दृष्ट्या असं दिसेल, कारण भौतिक जगामध्ये आज काय आहे की लोकांना धर्मतत्व माहिती नाही आहे, वास्तविक जीवनाचा उद्देश काय आहे तो त्यांना माहिती नाही आहे, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की थोडीफार जी आपली कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म करणं गरजेचं आहे. निश्चित वैदिक ग्रंथ कधीही आपल्याला कर्तव्य कर्म करण्यापासून बाजूला करत नाही. कर्तव्य कर्म करत असताना भगवंतांना केंद्रस्थानी ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि यदू महाराजांचं या ठिकाणी सुंदर उदाहरण आहे की यदू महाराजांनी देखील आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश जाणलेला होता, आणि मग धर्मतत्वाला अनुसरून ते जीवन जगत होते, आणि म्हणून ते या ठिकाणी धार्मिक तत्व किंवा धार्मिक तत्वांची त्यांनी हेळसांड केलेली नाही आहे, उलट त्यांच्या बंधूंनी धर्मतत्वांची हेळसांड केलेली आहे. आणि म्हणून असे यदू महाराज भगवंतांना फार प्रिय होते, आणि म्हणून भगवंत यदू महाराजांच्या कुळामध्ये प्रकट झालेले आहेत असं वर्णन या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये जो श्लोक आज आपण थोडासा विस्तार चर्चा करणार आहोत, या ठिकाणी कुंती महाराणी म्हणते, फार सुंदर वर्णन आहे, अपरे वासुदेवस्य देवक्या याचितो भग्यात अजस्वमस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम. कुंती महाराणी म्हणते दुसरे असे काही जण म्हणतात की बाबा तुमच्या अवतरणाचं कारण काय आहे, दुसरे असे काही जण म्हणतात वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यामुळे तुम्ही त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आलात, निसंशयपणे तुम्ही अजन्मा आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे आणि म्हणून जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करावा म्हणून तुम्ही जन्म घेता. पहा किती सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता 2 दिवसावरती जन्माष्टमी महोत्सव येऊन उभा राहिलेला आहे की का भगवंत प्रकट होत आहेत, किती वेगवेगळी सुंदर कारणं या ठिकाणी वर्णन केलेली आहेत. आता यामध्ये असं वर्णन येतं की वसुदेव देवकींनी प्रार्थना केलेल्या आहेत, आणि त्याचंही वर्णन श्रीमद भागवतामध्ये फार सुंदररित्या येतं की काय प्रार्थना वसुदेव देवकींनी केलेल्या होत्या. प्रसंग असा आहे की जेव्हा कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी दोघेही आहेत, आणि देवकीच्या 6 पुत्रांना कंसानी मारलेलं आहे, 7वा गर्भ स्थानांतरित झालेला आहे, आणि 8वे पुत्र म्हणून स्वतः भगवंत त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत, आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. आणि भगवंतांना प्रकट झालेलं पाहून वसुदेव देवकी दोघेही प्रार्थना करतायत. खास करून देवकी प्रार्थना करते, म्हणते की भगवंता या सगळ्या दुःखाच्या भवसागरातून तुम्ही आमचं रक्षण करा. आणि वसुदेव देवकींच्या प्रार्थनेमुळे भगवंत स्वतः एक बालरूप धारण करून त्यांच्या समोर प्रकट होतात, आणि मग तेच स्वतः श्रीकृष्ण प्रकट झाले आणि स्वतः भगवंत त्यांना सांगतात की तुम्ही मला इथून स्थानांतरित करा, गोकुळामध्ये घेऊन जा. आणि ही कथा संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर आहे, त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेली आहे. आणि मग यशोदा मातेला जी पुत्री झालेली असते त्या पुत्रीला मग इकडे घेऊन या, हे सगळं भगवंत वसुदेवाने सांगतात. मग यामध्ये मुख्य एक भाग असा आहे की स्वतः जेव्हा भगवंत त्या कारागृहामध्ये वसुदेव देवकी समोर प्रकट झाले तेव्हा भगवंत वसुदेव आणि देवकी यांच्या आधीच्या जन्माबद्दल वर्णन करतायत. आणि स्वतः भगवंत म्हणतायत की एका युगामध्ये हे आई स्वतः देवकीला ते म्हणतायत की तू आणि अर्थात वसुदेव म्हणजे माझे वडील दोघेही त्यावेळी तुमची नावं होती सुतपा आणि पृष्णी. आणि सुतपा हे प्रजापती होते, त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली होती की प्रजा वाढवण्याची. पण तुम्ही दोघेही माझ्या भक्तीमध्ये लागल्यामुळे तुम्ही दृढ माझ्या भक्तीमध्ये लागलेला होतात, कठोर तपस्या केली. स्वतः भगवंत वर्णन कोण सांगतायत की सुतपा आणि पृष्णी या रूपामध्ये एका युगामध्ये तुम्ही 12,000 वर्षांसाठी कठोर तपस्या केली. आणि कठोर तपस्या कशासाठी केली की मी तुमचा पुत्र व्हावा म्हणून. आणि तुमची कठोर तपस्येला मी प्रसन्न होऊन, तुमच्या त्या भक्तीला मी प्रसन्न होऊन तुमचा पुत्र म्हणून प्रकट झालो. आणि त्या रूपामध्ये माझं नाव होतं पृष्णीगर्भ. पृष्णीगर्भ रूपामध्ये मी प्रकट झालो. आणि तेव्हा मग तुम्हाला अतिशय आनंद झाला, त्यानंतर तुम्ही अनेक हजारो वर्ष राज्य केलं. पण मी तुम्हाला 3 वेळा मी तुमचा पुत्र होईन असं वरदान दिलेलं होतं. आणि म्हणून पुढच्या युगामध्ये तुम्ही दोघेही परत आदिती आणि कश्यप रूपानी प्रकट झालात. आणि जेव्हा आदिती आणि कश्यप रूपानी प्रकट झालात तेव्हा मी तुमचा पुत्र वामनदेव म्हणून प्रकट झालो बटूच्या रूपामध्ये. आणि त्यावेळी मग मी आणखीन वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत. आणि आता तिसऱ्यांदा हे माते तू साक्षात या ठिकाणी देवकी आहेस आणि स्वतः माझे वडील वसुदेव, तर मी तुमच्या पोटी साक्षात कृष्ण म्हणून आता प्रकट झालेलो आहे. तर अशा रीतीने स्वतः भगवंत वसुदेव देवकींच्या मागच्या युगातील त्यांच्या नावाबद्दल, त्यांच्या रूपाबद्दल, देहाबद्दल सगळं वर्णन करून सांगतात त्या ठिकाणी. आणि केवळ तुमची इच्छा होती की मी तुमचा पुत्र व्हावा आणि म्हणून तुमच्या इच्छेपोटी मी तुमचा पुत्र म्हणून या ठिकाणी प्रकट झालेलो आहे. आणि जसं या ठिकाणी आजच्या श्लोकामध्ये येतं, या ठिकाणी कुंती महाराणी काय म्हणते, अपरे वासुदेवस्य देवक्या याचितोभ्यगात, की वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यामुळे तुम्ही प्रकट झालात. आणि खरोखर आहे, वसुदेव देवकींनी प्रार्थना केलेल्या होत्या, आधीच्या जन्मात केलेल्या होत्या, याही जन्मात केलेल्या होत्या की तुम्ही आमचे पुत्र व्हा, आमचं या दुःखातून संरक्षण करा. आणि म्हणून खरोखर भगवंत वसुदेव देवकीच्या प्रार्थनेची साद म्हणून प्रकट झाले. आणि पुढच्या याच श्लोकामध्ये पुढच्या भागामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, अजस्वमस्व क्षेमाय वधाय च सुरदुषाम. आपण पाहतोय पुढे वर्णन करण्यात आलेलं आहे की भगवंता तुम्ही अजन्म आहात, कुंती महाराणी म्हणते, पण देवतांचे कल्याण व्हावं ही तुमची इच्छा आहे. क्षेमाय म्हणजे कल्याण, क्षेम म्हणजे कल्याण. आणि भगवंतांची हीच इच्छा असते की नेहमी बाबा देवतांचंच कल्याण व्हावं. आणि पुढे वर्णन करण्यात आलेलं आहे की असुरांचा नाश करण्यासाठी जे देवतांचे विरोधक आहेत अशा असुरांचा नाश करण्यासाठी तुम्ही प्रकट झालेले आहात. तर आपण पाहू की खरोखर भगवान श्रीकृष्ण देवतांचे संरक्षक कसे आहेत. आपण श्रीमद भागवतामध्ये अनेक लीला वाचतो, मग इंद्रदेवांची असेल, ब्रह्मदेवांची असेल, भगवान शंकरांची असेल, अशा अनेक वेगवेगळ्या लीला आहेत. गोवर्धन लीला अतिशय प्रसिद्ध आहे. काय केलं बरं गोवर्धन लीलेमध्ये? इंद्र, ज्या इंद्राला एक गर्व आलेला होता आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेचा म्हणा, आपल्या स्वतःच्या पदाचा, आणि इंद्राचं गर्व हरण करण्यासाठी भगवंतांनी गोवर्धन लीला केली. आणि या गोवर्धन लीलेतून हे त्यांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने गोवर्धन इंद्राचा मानभंग करून भगवंतांनी एका दृष्टीने इंद्राचं संरक्षणच केलं. म्हणजे एका दृष्टीने ह्या ठिकाणी जे म्हटले, कुंती महाराणी म्हणते या श्लोकामध्ये की देवतांचं कल्याणच, म्हणजे इंद्राचा मानभंग करून भगवंतांनी एका दृष्टीने इंद्राचं कल्याण केलेलं आहे, क्षेम केलेलं आहे. कारण अहंकार हा माणसाला जगू देत नाही. हा भयानक अहंकार फार भयानक आहे. जेव्हा आपल्या आपल्या पदाचा अहंकार येतो, जेव्हा आपल्या प्रतिष्ठेचा अहंकार आपल्याला येतो, तेव्हा व्यक्तीला असं वाटतं की माझ्यासारखा मीच आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण वर्णन करत आहेत, प्रकृते क्रियमाणाणी गुणे कर्माणी स्वर्ष अहंकार इति मत्वा, की अहंकाराने तो प्रत्येक गोष्टीचा स्वतःला करता समजतो की मी सगळ्या गोष्टींचा करता आहे. आणि आज असं आहे या जगामध्ये होतंय. आज ह्या जगामध्ये आपण जर बघू, प्रत्येकाला वाटतं की मीच प्रत्येक गोष्टीचा करता आहे. अहो काय आपण करते आहोत या जगामध्ये? आज अनेकांना वाटतं की मी घाम गाळलेलं आहे भरपूर, इतकं मोठं घर बांधलेलं आहे, इतकी मोठी प्रॉपर्टी निर्माण केलेली आहे, मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती केलेली, असं कित्येक जणांना एक अहंकार असतो. पण हा अहंकार भगवंत क्षणात चूर करून टाकू शकतात. आणि म्हणून मगाशी जी आपण चर्चा केली की हे शरीर जे संपणार आहे, सरकती इती, हे शरीर नेहमी सरकत असतं, पुढे 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 पुढे. बालपणातून तारुण्यात येतं, तारुण्यातून पुढे सरकत हळूहळू प्रौढ होतं, प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेमध्ये येतं. तर हे नेहमी असं सरकत असतो, तरी पण त्याला वाटतं की अरे मी सगळ्या गोष्टींचा नियंत्रण करताय. आणि म्हणून या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतायत प्रकृती क्रियमाणाणी, की प्रत्येक त्या जीव त्या मूढ जीवात्म्याला वाटतं की मी प्रत्येक गोष्टीचा करताय. पण तसं नसतं. वास्तविक भगवंताच्या शक्तीमुळे, भगवंतांच्या कृपेमुळे सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. आज आपल्याला जी शक्ती मिळालेली आहे, आज पहा विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे, तरी देखील ठीक आहे आपण अन्न खातो, त्या अन्नाचं रूपांतर आपल्या शरीराच्या ताकदीमध्ये होतं, सगळं काही होतं, पण याचं सविस्तर विश्लेषण कुणाकडेच नाही आहे. थोडंफार सैद्धांतिकरित्या असेल, मग एवढं साधं जर आपल्याला समजत नसेल तर मग भगवंताच्या त्या अचिंत्य लीला आपण कशा समजू शकणार? आणि तरीही जीवात्मा स्वतःला फार अहंकारी समजतो की मी सगळ्या गोष्टीचा नियंत्रण करताय, मला सर्व काही माहिती आहे. हा एक त्याचा अहंकारपणा असतो. आणि म्हणून अहंकार, जसं इंद्राला या ठिकाणी अहंकार झाला होता स्वतःच्या पदाचा, स्वतःच्या प्रतिष्ठेचा, तो मान तो अहंकार भंग करण्यासाठी भगवंतांनी गोवर्धन लीला केली. आणि या इंद्राने किती हाहाकार माजवला जेव्हा इंद्रपूजा वृंदावनामध्ये थांबली. प्रसंग फार सुंदर आहे, आपण आणखीन कधीतरी पाहू शकतो की जेव्हा इंद्रपूजा थांबली तेव्हा इंद्राने लगेच संवर्तक ढगाना आदेश दिला की जा आणि वृंदावनामध्ये मुसळधार वर्षा सुरू करा. आणि मग संवर्तक ढग हे आकाशामध्ये जमले, क्षणामध्ये वातावरण काळं कुट्ट झालं आणि हत्तीच्या पायासारखा एक थेंब पावसाचा वृंदावनामध्ये पडू लागला. पहा काय मुसळधार पाऊस पडला असेल. सगळे व्रजवासी घाबरले, अनेकांच्या मनामध्ये आलं कदाचित इंद्रपूजा बंद केली म्हणून हे प्रसंग घडला की काय. मग सगळे एक सैरा वैरा इकडे तिकडे पळू लागले, बऱ्याच सगळे घाबरून ओरडू लागले. कृष्ण कृष्ण महाभाव म्हणे, श्रीकृष्ण तुम्हीच आमचं रक्षण करा. कृष्ण म्हणाले काही काळजी करू नका, ज्या गोवर्धनाची आपण पूजा केलेली आहे तोच गोवर्धन आपलं रक्षण करेल. आणि मग कृष्ण सगळ्या वृंदावनवासियांना गोवर्धनाच्या जवळ पायथ्याशी घेऊन जातात आणि तो गोवर्धन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती एका भुई छत्रासारखं उचलतात, सहज अलगद असं उचलतात. ही आहे भगवंताची लीला. आणि इकडे मग इंद्र 7 दिवस 7 रात्र धो 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 पाऊस पाडायचा प्रयत्न करतो, पण वृंदावनामध्ये काहीही नुकसान होत नाही, काडीचंही नुकसान होत नाही. आणि मग नंतर इंद्राला कळून चुकतं की अरे कदाचित मी काहीतरी मोठा अपराध केला, भगवान श्रीकृष्णांना समजू नाही शकलो. आणि मग इंद्र येऊन भगवान श्रीकृष्णांची क्षमा मागतो आणि मग स्वतः भगवान देखील क्षमा करून टाकतात मोठ्या उदार हृदयाने. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, इंद्राचं क्षेम, जसे या श्लोकामध्ये वर्णन, अजस्व मस्व क्षेमाय, देवतांचं कल्याण व्हावं आणि जे असुर आहेत, जे देवतांचा द्वेष करणारे आहेत, यांचा नाश. मग आता एका दृष्टीने इंद्राचा मानभंग करून भगवंतांनी इंद्रावरती विशेष कृपाच केलेली होती, कारण अहंकार हा माणसाचा शत्रू आहे आणि तो घातक जीवनाकडे घेऊन जातो. आणि म्हणून इंद्राला त्या परिस्थितीतून भगवंतांनी वाचवलं, म्हणजे इंद्राचं एका दृष्टीने क्षेम कल्याण केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी शब्द प्रयोग वापरण्यात आलेला आहे की क्षेमाय तुम्ही देवतांचं कल्याण करता. आणखीन कोणकोणत्या देवतांचं कल्याण केलं? ब्रह्मदेव. पहा, ब्रह्मदेवांचं देखील भगवंतांनी कसं क्षेम केलेलं आहे, कल्याण केलेलं आहे. ब्रह्मविमोहन लीला आपल्या सर्वांना माहिती आहे. या ब्रह्मविमोहन लीला फार सुंदरित्या शिल प्रभुपादांनी भागवतामध्ये वर्णित केलेली आहे, कृष्णा ग्रंथ यामध्ये वर्णित केलेली आहे. ब्रह्मदेव देखील ज्या ब्रह्मदेवांना दिशेसारखी, म्हणजे चार दिशा असतील तर चार मुख आहेत, तर एवढे मस्तक असून देखील ब्रह्मदेव भगवंतांना समजू शकले नाही, त्यांच्या लीला नाही समजू शकले. ब्रह्मदेवांनी एकदा बघितलं की वनामध्ये भगवंत आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या समवेत खेळतायत, सगळ्या सवंगड्यांच्या समवेत एकत्र जेवण करत बसलेले आहेत, एकमेकाचं उष्ट खात आहेत, असे सगळे प्रसंग बघितल्यानंतर ब्रह्मदेव देखील गोंधळून गेले. त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की हा कृष्ण कसं काय भगवंत असू शकतो? पण भगवंत मानव रूपामध्ये येऊन एक लीला करत होते हे नाही समजून आलं. आणि म्हणून ब्रह्मदेवांनी भगवान श्रीकृष्णांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मग सगळ्या वासरांना, गायींना लपवून ठेवले एका गुहेमध्ये. आणि भगवंत मग जेव्हा शोधायला गेले तेव्हा बालगोपालांना देखील लपवून ठेवलं. पण भगवंत जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना या गोष्टी समजून आल्या होत्या. त्यांनी आपल्या देहातून अनंत वासर, गायी अशी निर्माण केली, अनंत बालगोपाल निर्माण केले आणि पूर्ववत परिस्थिती निर्माण केली. आणि या ब्रह्मविमोहन लीलेमध्ये आपण पाहतो की जे ब्रह्मदेव क्षणासाठी आपल्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन परत जेव्हा खाली आले, पाहतात तर काय गुहेमध्ये देखील बाळगोपाळ आहेत, गायी वासर आहेत आणि भगवान श्रीकृष्णांच्या समवेत देखील बाळगोपाळ आणि वासर आहेत. आणि हे बघितल्यानंतर ब्रह्मदेवांना कळून चुकलं की मी मोठ्या भ्रमामध्ये होतो. तो भ्रम काय होता की श्रीकृष्ण हे एक साधारण पुरुष आहेत असं माझ्या मनामध्ये होतं, साधारण बालक आहे असं माझ्या मनामध्ये होतं. आणि हा माझा भ्रम आता दूर झालेला आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेतला आणि मग सुंदर प्रार्थना केला. चिंतामणी प्रकर सद्मसु कल्पवृक्ष लक्षावृतेश सुरभीर विफालयंतम लक्ष्मी सहस्र सत संभ्रम सेव्यमानम गोविंद मादी पुरुषम तमहम भजामी. ब्रह्मदेवांनी सुंदर प्रार्थना केल्या भगवंताच्या की हे भगवंता, तुमचं धाम चिंतामणीनी बनलेलं आहे, सहस्त्रो लक्ष्मी त्या ठिकाणी सेवा करतायत, तुम्ही गायींचे, तुम्ही गोपाळात हजारो गायी त्या ठिकाणी आहेत. असं सुंदर 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 प्रार्थनेमध्ये ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करतात. वेणून कणंतम रविंद दलाय ताक्षम बरहावतम समसुतम सुंदर सुंदरांगम कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. की भगवंताचं रूप किती सुंदर आहे. वेणून कणंतम रविंद, स्वतः वेणू वाजवणारे आहेत. त्यानंतर त्यांचं जे सुंदर रूप आहे हे अनंत कोटी कोटी कामदेव देखील फिके पडतील इतकं सुंदर रूप भगवंतांचं आहे. तर अशा रीतीने ब्रह्मदेवांनी भगवंताची फार सुंदर स्तुती ही अर्पण केलेली आहे. अर्थात भगवंतांनी ब्रह्मदेवांचं देखील क्षेम केलं, कल्याण केलं. कशा माध्यमातून? की त्यांच्या मनामध्ये जो एक भ्रम निर्माण झालेला होता की कृष्ण म्हणजे एक साधारण बालक आहेत, तो भ्रम त्यांनी काढून टाकला. आणि म्हणून या ठिकाणी वर्णन येतं की देवतांचं कल्याण भगवंत करतात. इंद्रदेवांच्या बद्दल आपण पाहतो, ब्रह्मदेवांच्या बद्दल पाहतो, भगवान शिवांच्या बद्दल काय वर्णन करावं? वैष्णवानाम यथाशंभो असं त्यांना म्हटलेलं आहे. भगवान शिव हे वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. आशुतोष असं देखील त्यांचं एक नाव आहे की त्यांना जर कोणी प्रार्थना केली तर लगेच प्रसन्न होतात. तर असे भगवान शिव देखील, यांचं देखील सुंदर वर्णन श्रीमद भागवतामध्ये येतं की कशा पद्धतीने भगवंतांनी त्यांचं देखील क्षेम कल्याण हे केलेलं आहे. प्रसंग फार सुंदर आहे श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंधामध्ये ही कथा येते. एक असुर होता ज्याचं नाव होतं वृकासुर, आणि हा वृकासुर भगवान शिवांची तपस्या करण्यामध्ये बसला होता. भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा तो प्रयत्न करत होता, आणि भगवान भरपूर अशी मोठी तपस्या केली, आणि शेवटी सर्वात शेवटी त्यांनी एक मोठा यज्ञ कुंड आयोजित केलेला होता, आणि भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी स्वतःच मस्तक तो त्या यज्ञ कुंडामध्ये अर्पण करत होता. इतक्यात भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, अरे मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे? आणि त्या वृकासुरांनी भगवान शिवांच्याकडे एक वरदान मागितलं. काय वरदान मागितलं? म्हणे, मी ज्याच्या मस्तकावरती हात ठेवेन तो जळून भस्मसात होईल. पहा, म्हणजे मागून असुरांची हीच बुद्धी असते बरं का, की मागून मागून काय मागायचंय देवांकडे, की भगवंताकडे काय मागितलं पाहिजे हे असुर लोकांना कधीच समजत नाही. पण महान आचार्य वैष्णव भक्त साधू हे आपल्याला सांगतायत की भगवंताकडे काय मागितलं पाहिजे. आपण चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांना सुंदररित्या सांगितलेले काय मागायचंय भगवंताकडे, न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी तुई. की हे भगवंता, चैतन्य महाप्रभू म्हणतायत की मला धन सुंदरी या गोष्टी काहीही नकोत भौतिक जगातल्या, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी, जन्म जन्मांतर मला तुमची भक्ती मिळू द्या, हे मागणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो समाजामध्ये की काय लोकांना भगवंताकडे मागायचं हे माहिती नाही आहे, काय प्रार्थना करायची आपण हे कोणालाच माहिती नाही आहे. पण भागवताच्या माध्यमातून जेव्हा आपण अभ्यास करतो, गीतेच्या माध्यमातून अभ्यास करतो, साधू संतांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करतो, तेव्हा समजून येतं की काय मागितलं पाहिजे आपल्याला भगवंताकडे. म्हणून भगवंताकडे हेच मागणं गरजेचं आहे की न धनम न जनम न तुमची शुद्ध भक्ती माझ्या जीवनामध्ये मिळू दे, कारण ती एकमेव अशी टिकणारी गोष्ट आहे. आज आपला बँक बॅलन्स कितीही वाढला तरी तो इथेच राहणार, जाताना घेऊन जाऊ शकत नाही. पण जर हरिनाम असेल, हरिकथा असेल, भक्ती असेल, सेवा असतील, या सगळ्या गोष्टी आपल्या समवेत मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये देखील येतात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा जो असुर आहे वृकासुर, यांनी मागून मागून भगवान शिवांच्याकडे काय मागितलं, म्हणजे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन तो जळून भस्मसात होईल. मग आशुतोष होते, भगवान शिव म्हणाले ठीक आहे बाबा तथास्तु. आणि वृकासुराला जेव्हा तो आशीर्वाद मिळाला तो खूप खुश झाला, आणि पहिल्यांदा मिळालेल्या वरदानाची त्याला एक पारख करायची होती की बरोबर होतं का, आणि म्हणून त्यांनी शिवजींच्या मस्तकावरतीच हात ठेवायचा प्रयत्न केला. आणि मग भगवान शिव तिथून पळून गेले आणि भगवान विष्णूंचा त्यांनी आश्रय घेतला आणि म्हणाले, मी माझ्या एका असुराला, माझ्या एका भक्ताला असं मी वरदान दिलेलं आहे, आता तोच त्याचा प्रयोग माझ्यावरती करतोय, माझ्या मस्तकावरती हात ठेवून तुम्ही माझं रक्षण करा. मग भगवान विष्णू एका बटूच्या रूपामध्ये येऊन असे उभे राहतात जंगलामध्ये, आणि तो वृकासूर तिथून जात असतो, आणि तो त्या बटू ब्राह्मणांना अर्थात भगवान विष्णूने विचारतो, तुम्ही भगवान शिवांना बघितलं का? मग ते बटू ब्राह्मण रूपामध्ये भगवान म्हणतात, का रे बाबा? म्हणे, नाही, त्यांनी मला वरदान दिलेलं आहे की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन तो जळून भस्मसात होईल, आणि म्हणून मला त्यांच्या मस्तकावरती हात ठेवायचा जेणेकरून मी पार्वतीचा भोग घेऊ शकेन. आणि मग बटू रूपामध्ये भगवान विष्णू हसू लागतात जोर जोरने, म्हणतात, अरे तू भगवान शिवांच्यावरती कसा विश्वास ठेवतोस? म्हणे, ते प्रत्येकानं काही ना काही वरदानं देतच असतात, पण ती वरदानं कधीच खरी होत नाहीत, गमतीमध्ये असं म्हणतात ते. म्हणे, हा तर तूच प्रयत्न करून बघ, तुला जे वरदान त्यांनी दिलेलं आहे तुझ्या मस्तकावर तू हात ठेवून बघ. आणि भगवान विष्णू त्या बटू ब्राह्मणाच्या रूपामध्ये, छोट्या बालकाच्या रूपामध्ये इतकं काही मधुर असं बोलले, वृकासुर विसरून गेला, आणि त्यामध्ये त्याने स्वतःचाच हात स्वतःच्या मस्तकावरती ठेवला आणि जळून भस्मसात झाला. अशा पद्धतीने भगवान विष्णूंनी अर्थात भगवान श्रीकृष्णांनी भगवान शिवांचं देखील रक्षण केलेलं आहे, क्षेमाय कल्याण केलेलं आहे त्यांना या पद्धतीने एक वेगवेगळ्या लीला करून. आणि मग आपण पाहतो की हा जो प्रसंग या ठिकाणी वर्णन केलेला आहे कुंती महाराणी, हा जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, क्षेमाय, देवतांचं क्षेम कल्याण करण्यासाठी भगवंत नेहमी प्रकट होतात. आणि हो, हे निश्चित आहे. आज श्रीमद भागवतामध्ये जर आपण पाहू, श्रीमद भागवतामध्ये आठव्या स्कंदामध्ये समुद्र मंथनाची लीला येते. या समुद्र मंथनाच्या लीलेमध्ये देखील सुंदर वर्णन येतं की भगवंतांनी देवतांचं क्षेम कल्याण कसं केलेलं आहे आणि कल्याण करण्यासाठीच भगवंत प्रकट होतात. हा सुंदर प्रसंग श्रीमद भागवताच्या आठव्या स्कंधामध्ये येतो समुद्र मंथनाचा. की एकदा काय झालं, एकदा दुर्वास ऋषी, दुर्वास मुनी असे निघालेले असतात आणि समोर अचानक इंद्र हत्तीवरती बसून येत असतो. आणि मग इंद्र आलेला पाहून दुर्वास मुनीने आपल्या गळ्यातला हार इंद्राला घालण्यासाठी दिला. पण काय झालं की इंद्राला स्वतःच्या पदाचा इतका गर्व आलेला होता की त्यांनी तो हार हत्तीकडे दिला. हत्तीच्या सोंडाने तो हार खाली पडला आणि हत्तीने आपल्या पायाखाली तो हार चिरडून टाकला. हे दुर्वास मुनीने बघितल्यानंतर त्यांना प्रचंड क्रोध आला आणि दुर्वास मुनीने कळालं की इंद्र आपल्या पदावरती अतिशय गर्विष्ठ झालेला आहे आणि म्हणून त्याचं गर्व हनन होण्यासाठी दुर्वास मुनींनी क्रोधामध्ये शाप दिला. म्हणाले की तुमचं सगळं राज्य उद्ध्वस्त होईल आणि तुमच्यावरती राक्षस लोकांचं वर्चस्व वाढेल. आणि दुर्वास मुनींचा शाप त्यामुळे स्वर्गावरती राक्षसांचं आक्रमण होऊ लागलं. राक्षसांचं जे काही वर्चस्व होतं ते वाढू लागलं. मग तेव्हा सर्व देवी देवता ब्रह्मदेवांच्याकडे गेले. आता या ठिकाणी एक प्रसंग समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा पहा म्हणजे ह्या गोष्टी का घडलेल्या आहेत. इंद्र जो आहे, इंद्राला अहंकार का आला, आपल्या भौतिक ऐश्वर्याने अहंकार आलेला होता. श्रीमद भागवतामध्ये एक शब्द प्रयोग करतायत सुखदेव गोस्वामी, फार सुंदर शब्द प्रयोग आहे. ते म्हणतात की इंद्र कसा होता, धन दुर्मदांध. धन दुर्मदांध म्हणजे धन हे कधी कधी आपल्याला अंध करून टाकतं. आणि म्हणून पहा की एखाद्याकडे ऐश्वर भरपूर असेल तर त्या ऐश्वर्यामध्ये कधी कधी तो अंध होऊन जातो आणि नेहमी स्वतः एकदम असा स्वतःला गर्विष्ठ समजतो की बाबा स्वतःला तो नियंत्रण करता समजतो. का? ऐश्वर्यशाली असतो म्हणून. म्हणून सुखदेव गोस्वामी या ठिकाणी वर्णन करतायत की धर्म धन दुर्मधांध, की धन व्यक्तीला कधी कधी अंध करून टाकतो. आणि हीच घटना इंद्रांच्या बाबतीमध्ये घडलेली होती. आणि भौतिक जगामध्ये आपण पाहतोय आज जसं कुंती महारानी देखील भागवतामध्ये वर्णन करते की ज्या व्यक्तीकडे ऐश्वर जास्ती आहे त्या व्यक्तीला भक्तीमध्ये प्रगती करणं थोडस कठीण होतं. का बरं? कारण साहजिक आहे की त्या धनामुळे थोडासा अहंकार आलेला असतो, स्वतःची प्रतिष्ठा वाढलेली असते आणि म्हणून भगवंताकडे ओढ फार कमी त्याची होते. आणि म्हणून कुंती महाराणी भागवतामध्ये सुंदर वर्णन करते की ज्या व्यक्तीकडे धन जास्ती आहे किंवा जो दिसायला अतिशय सुंदर आहे, जन्म ऐश्वर श्रुतश्रभी हृदय मान मन पुमान, की ज्या व्यक्तीकडे ऐश्वर भरपूर असेल, एखाद्या सुंदर कुटुंबामध्ये तो जन्माला आलेला असेल, एखादा सुंदर देह त्याला मिळालेला असेल किंवा अतिशय विद्वान असेल, या लोकांना थोडं भक्तीमध्ये प्रगती करणं कठीण होतं. कारण या सगळ्या गोष्टीमुळे अहंकार आलेला असतो. आणि म्हणून सुखदेव गोस्वामी भागवतामध्ये वर्णन करतायत इंद्रांच्या बाबतीमध्ये की धन दुर्मदांध, भौतिक ऐश्वर कधी कधी व्यक्तीला अंध करून टाकतं. आणि या भौतिक ऐश्वर्यामुळे इंद्र देखील थोडासा अंध झालेला होता, मान प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीमुळे. आणि त्यांनी मग अशा दुर्वास मुनींनी दिलेल्या त्या हाराचा अपमान केलेला होता आणि म्हणून त्याला शाप मिळाला. आणि मग पुढे वर्णन केलेलं आहे की जेव्हा हा शाप असा मिळाला मग देवतांच्या वरती राक्षसांचं वर्चस्व वाढू लागलं. मग सगळ्या देवी देवता ब्रह्मदेवांच्याकडे गेल्या. मग सगळे ब्रह्मदेव सगळ्या देवी देवतांना घेऊन भगवान शिवांच्या समवेत क्षीरसागरावरती गेले आणि तिथे भगवंतांची प्रार्थना करू लागले. आणि ब्रह्मदेवांच्या प्रार्थना आणि ब्रह्मदेवांनी ध्यान लावलं, पाहिलं तर भगवंत त्या ठिकाणी प्रकट झालेले होते. आणि ब्रह्मदेवांनी देवी देवतांच्या ज्या काही त्यांच्या करवी म्हणजे त्यांच्या मते त्यांनी एक आपलं मत प्रकट केलं की आमच्यावरती सध्या राक्षसांचं भरपूर वर्चस्व वाढत चाललेलं आहे, कृपा करून तुम्ही आमचं रक्षण करा म्हणून आपण भागवतामध्ये पाहतो जेव्हा जेव्हा देवी देवतांच्या वरती काही संकट ओढावतात ते भगवंताकडेच जातात, बाकी कोणाकडेही जात नाही. आणि मग हे पुन्हा भगवंताकडे आलेले आहेत आणि मग भगवंत त्या ठिकाणी फार सुंदर उपदेश देवी देवतांना देतात. आणि हा उपदेश आपल्या जीवनामध्ये खरोखर शिकण्यासारखा आहे. आज आपल्याही जीवनामध्ये अनेक संकट येत असतात, आज आपल्याही जीवनामध्ये अनेक संकटांना आपल्याला नेहमी सामोरं जावं लागतं, अनेक दुःख जीवनामध्ये येत असतात. तेव्हा या संकटामध्ये या दुःखामध्ये आपण काय निर्णय घेणं गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवंत ब्रह्मदेव शिव आणि सगळ्या देवी देवतांना उद्देशून म्हणतायत की हे बा देवी देवतांनो, सध्या तुमचा जो काळ आहे ना तो वाईट काळ आहे, त्यामुळे सध्या तुम्हाला एकच करावं लागेल, असुरांच्या समवेत संधी करावी लागेल, एक तह करावा लागेल, थोड्या वेळासाठी तरी मैत्रीचा हात पुढे करावा लागेल. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्यावरती असुरांचं राज्य वाढेलच. आणि म्हणून आपण पाहतो की स्वतः भगवंत या देवी देवतांना उपदेश देताना एक सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात की आपल्याला सर्प मूषक न्यायाप्रमाणे कार्य करावं लागेल. आता सर्प मूषक न्याय म्हणजे काय, एक कथा सांगितली जाते. एकदा एका टोपलीमध्ये साप आणि मूषक म्हणजे उंदीर दोघेही अडकलेले असतात, दोघांनाही बाहेर जाता येत नाही. त्या दोघांच्या मध्ये चर्चा होते. साप काय म्हणतो, आता पहा साप आणि उंदीर म्हणजे उंदीर हे सापाचं खाद्य आहे, पण सापाला जर टोपलीतून बाहेर पडायचं असेल तर उंदीर मदत करू शकतो. जर उंदराने ती टोपली कोरतडली त्याला छिद्र पडलं तर साप बाहेर जाऊ शकतो, उंदीरही बाहेर जाऊ शकतो. मग आता सर्प मूषक न्याय म्हणजे काय, सापानी सांगितलं, सापानी उंदराशी थोडीशी मैत्री केली, म्हणाले की अरे उंदरा तू ह्या टोपलीला थोडस छिद्र पाड, तूही बाहेर जा मी बाहेर जाऊ. आणि मग उंदरानी त्या टोपलीला छिद्र पाडायला सुरुवात केली. जसं छिद्र पाडून झालं तसं सापानी त्या उंदराला खाल्लं आणि साप त्या छिद्रातून बाहेर गेला. याला म्हटलेलं आहे सर्प मूषक न्याय. तसं भगवान श्री भगवंत सगळ्या देवी देवतांना वर्णन करून सांगतायत सध्या तुमचा काळ खूप वाईट आहे, तुम्ही या राक्षसांच्या समवेत थोडी संधी करा, तह करा, त्यांच्यासोबत थोडी हात मिळवणी करा. आणि मग तिथे भगवंत म्हणतात की तुम्ही दोघही एकत्र येऊन म्हणजे राक्षस आणि देवता एकत्र येऊन एक समुद्र मंथन करा, आणि समुद्र मंथनातून जे अमृत येईल ते अमृत देवतांनाच मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला अमर होता येईल. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो ज्या ह्या आजच्या श्लोकामध्ये आपण चर्चा करतोय, काही झालं तरी भगवंत देवतांचं कल्याण क्षेम कसं होईल हेच पाहतात. आणि मग भगवंतांनी देवतांना सांगितलं की तुम्ही दोघही एकत्र येऊन समुद्राचं मंथन करा आणि त्या मंथनातून अमृत येईल, त्या अमृताचं पान तुम्ही करा, तुम्ही अमर व्हाल. आणि अशा रीतीने भगवंतांनी आदेश देऊन भगवंत त्या ठिकाणी अप्रकट झाले. आणि मग सगळ्या देवी देवता ह्या विचार करू लागल्या की आता समुद्राचं मंथन करणं गरजेचं आहे. आणि मग समुद्र मंथनाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अर्थात समुद्र मंथन करणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. स्वतः भगवंतांनी सांगितलं की मंदारचल हा जो पर्वत आहे किंवा मंदार पर्वत याला तुम्ही रवीसारखा त्याचा उपयोग करा, वासुकी सापाचा उपयोग रस्सीसारखा करा आणि समुद्राचा तुम्ही एक चर्वण घुसळण करा आणि त्यातून निश्चितच अमृत बाहेर येईल. ही कथा खूप मोठी आहे पण मुख्य सार आपण पाहूया की अजस्वमस्य क्षेमाय, की भगवान श्रीकृष्ण हे कसे देवतांचं क्षेम कल्याण करायचा नेहमी प्रयत्न करत असतात आणि देवतांना त्रास देणारे जे असुर आहेत यांचा कसा नाश करत असतात. मग भगवंतांनी सांगितलं की तुम्ही समुद्र मंथना सुरू करा. मग समुद्र मंथनासाठीचा मंदार पर्वत जो मोठा असा पर्वत होता तो त्या ठिकाणी सगळे देवी देवता एकत्रित आणू लागले, पण तो पर्वत इतका मोठा होता तो उचलून आणता आणता अनेक देवी देवता राक्षस मृत्युमुखी पडले. आणि मग शेवटी स्वतः भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन त्या ठिकाणी आले आणि मग गरुडावर आरूढ होऊन तो जो मंदार पर्वत होता तो मंदार पर्वत त्यांनी समुद्राच्या समुद्राच्या बरोबर मधोमध त्यांनी आणून ठेवला आणि मग समुद्र मंथनाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि पाहतोय आपण की कशा पद्धतीने समुद्र मंथनाची ती सुरुवात झालेली आहे. वासुकी सर्प जो होता, हा वासुकी सर्प रस्सीप्रमाणे कार्य करत होता आणि भगवंतांनी सांगितलं होतं की असुरांसोबत संधी करा. आणि असुरांसोबत संधी करा म्हणजे काय, की बाबा जेणेकरून अमृत तुम्हाला कसं मिळेल हा प्रयत्न करा. मग कथेमध्ये असं देखील वर्णन येतं, अनेक वेगवेगळे आचार्य वर्णन करतात, सुरुवातीला सर्पाच्या मुखाकडे देवी देवता होते पण असुरांना वाटलं की देवी देवतांनी सर्पाचं मुख धरलंय म्हणजे तिथून काहीतरी चांगल्या गोष्टी बाहेर येणार. आणि मग असुर लोक म्हणू नाही नाही मुखाकडचा भाग आम्ही धरणार. आणि मग मंथनाला सुरुवात झालेली आहे पण मंदार पर्वत इतका मोठा होता की जो जसा समुद्रामध्ये ठेवला तो खाली बुडू लागला, मंथन होतच नव्हतं. मग स्वतः भगवंत पुन्हा प्रकट झाले कुर्म रूपाणी. आणि कुर्म रूपामध्ये भगवंत प्रकट झाले, त्या मंदार पर्वताला खालून आधार दिला आणि खालून आधार देऊन तो मंदार पर्वत समुद्रामध्ये बरोबर तरंगू लागला मधोमध. आणि जेव्हा मंथन सुरू झालं, कारण खाली कुर्मरूप भगवंतांचं होतं, त्या कुर्मरूपाच्या पाठीवरती मंदार पर्वत होता आणि मंदार पर्वत जसा गोल गोल फिरू लागला पण वरून आधार नव्हता त्यामुळे तो एका बाजूने असा कोलमडू लागला. मग पुन्हा भगवंत सहस्त्र बाहूच्या रूपामध्ये अजित रूपामध्ये प्रकट झाले, वरूनही त्या मंदार पर्वताला आधार दिला. म्हणजे पहा देवतांसाठी भगवंत काय काय करतायत. म्हणून या ठिकाणी कुंती महाराणी काय म्हणते, अजस्व मत्स क्षेमाय, की तुम्ही खरोखर देवतांचं नेहमी कल्याण कसं करता येईल हेच पाहता. कुर्मरूपामध्ये भगवंत प्रकट झाले देवतांचं कल्याण करण्यासाठी, हजारो हातांच्या रूपामध्ये अजित रूपामध्ये भगवंत प्रकट झाले आणि त्या मंदार पर्वताला वरून म्हणजे मंदार पर्वताला खालून आणि वरून भगवंतांनीच पकडलं. आणि मग आता मंथन सुरुवात झालेलं आहे. आणि जसं मंथन सुरुवात झालं तसं सर्वप्रथम हलाहल विष हे बाहेर पडलेलं आहे आणि त्या विषाच्या प्रभावामुळे अनेक देवता राक्षस हे मूर्छित होऊन पडले, काही जण मृत्यूमुखी पडलेले आहेत. आणि त्याचं वर्णन देखील श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर रीत्या येतं की आता हळाहळ विष तयार झालेलं आहे आणि सर्वांना प्रसंग, आता सर्वांच्या समोर मोठा पेच प्रसंग आहे की हे विष कोण प्राशन करणार, हे विष कोण, असा सर्वांच्या समोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. मग पुन्हा भगवंत प्रकट होतात, ते म्हणतात की निश्चित हे जे हलाहल विष आहे हे भगवान शिव स्वीकार करतील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते समुद्र मंथनातून निर्माण झालेलं हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केलेलं आहे आणि कंठामध्ये धारण केलेलं आहे आणि म्हणून ते झाले नीळकंठेश्वर. विष इथे धारण केल्यामुळे त्यांचं नाव झालं नीळकंठेश्वर. आणि भगवान शिवांचं जसं मगाशी मी वर्णन केलं, वैष्णवानाम यथा शंभू म्हटलेलं आहे की तेही प्रत्येकांचं कल्याण कसं करता येईल ते पाहताय. म्हणून भागवतामध्ये फार सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे की पहा भागवतामध्ये काय वर्णन करण्यात आलं या ठिकाणी, तप्यंते लोक तापेन साधव प्रायशो जनहा परम आराधनाम तद्वी पुरुषाश अखिलात्मनहा. या ठिकाणी असं वर्णन येतं की जे साधू वृत्तीचे लोक असतात, तप्यंते लोक तापेन, साधू वृत्तीच्या लोकांना इतरांचं दुःख सहनच होत नाही. काय वर्णन आहे इथे, तप्यंते लोक तापेन साधव प्रायशो जनहा, साधू वृत्तीच्या लोकांना इतरांचं दुःख सहन होत नाही आणि म्हणून साधू वृत्तीचे लोक काय करतात बरं, स्व इच्छेने स्वतःच्या जीवनामध्ये क्लेश निर्माण करून इतरांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि भागवत वर्णन करतं हीच खरी परम आराधना आहे. कोणती आराधना, की इतरांचं जे दुःख आहे ते कसं निवारण करण्यात करता येईल या गोष्टीच्या चिंतनामध्ये सदैव साधू लागलेले असतात. आणि खरोखर जर दुःख समूळ नष्ट करायचं असेल तर ते कृष्ण भक्तीनेच होऊ शकतं. जे शिल प्रभुपादांनी संपूर्ण जगभरामध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणून आज सर्वात कल्याणकारी जर कोणती गोष्ट असेल तर कोणती गोष्ट आहे? आज अनेकांना वाटतं की कल्याणकारी कार्य करायला पाहिजे, आपण अन्नदान करणं आवश्यक आहे, कपडे दान करणं आवश्यक आहे, त्यानंतर औषधी दान करणं आवश्यक आहे, या निश्चित गोष्टी केल्या पाहिजेत. नाही असं नाही आहे, पण सर्वात महत्वाचा कल्याणकारी गोष्ट कोणती आहे तर लोकांना भगवत भक्ती देणं, लोकांना हरिनाम देणं ही सर्वात महत्वाची कल्याणकारी गोष्ट आहे. कारण का, एकदा अन्न दिलं तर पुन्हा त्याला भूक लागणार आहे, एकदा औषध दिली तर पुन्हा आजारी पडणार आहे, एकदा कपडे दिले तर पुन्हा त्याला कपडे द्यावे लागणार आहेत. पण जर एकदा आपण त्याला कृष्ण भक्ती दिली, एकदा आपण त्याला भगवंताच्या नामस्मरणामध्ये लावलं, तर तो या भौतिक जगाच्या जन्म मृत्यूच्या दुःखाच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. म्हणून कल्याणकारी गोष्ट काय आहे? इतरांना कृष्ण भावना द्या. म्हणून भागवतामध्ये वर्णन येतं की म्हणून साधू वृत्तीचे लोक काय करतायत की इतरांचं दुःख त्यांना सहन होत नाही आणि म्हणून ते दुःख, इतरांचं दुःख काढून टाकण्यासाठी स्वतः जीवनामध्ये क्लेश स्वीकार करतात. आणि ज्वलंत उदाहरण आपले शिल प्रभुपाद आहेत. शिल प्रभुपादांनी किती क्लेश जीवनामध्ये सहन केलेले आहेत. 2 हार्ट अटॅक आले त्यांना समुद्रामध्ये प्रवासामध्ये जात असताना, त्यानंतर तिथे गेल्यानंतर देखील अजूनही मोठमोठे आजार झाले, वृद्धापकाळ होता, पण तरीही प्रभुपाद कधीही कृष्ण भावनेचा प्रचार करायचं त्यांनी थांबवलेलं नाही आहे, दृढ श्रद्धेने करत राहिले. कारण लोकांचं जे काही दुःख होतं ते त्यांना सहन होत नव्हतं. आणि आपण या ठिकाणी पाहतो की भागवतामध्ये हेच वर्णन, तप्यंते लोक तापेन, भगवान शिव हे त्याच भावनेमध्ये होते. तप्यंते लोक तापेन साधव प्रयोजना, त्यांना हलाहल विष निर्माण झालेलं होतं, देवी देवता दुःखामध्ये होतं, हे त्यांना सहन नाही झालं आणि त्यांनी सगळं ते विष आपल्या ओंजळीमध्ये घेऊन प्राशन केलेलं आहे. तर भगवान शिव हे वैष्णवाने अथा शंभू आहेत. म्हणून भगवंतांची जशी भावना आहे तशीच भगवान शिवांची देखील आहे. आणि मग पुढे वर्णन करतायत की पहा, भगवान शिवांनी देखील तोच सिद्धांत आपल्या जीवनामध्ये ठेवला. की जसं आज या ठिकाणी पाहतोय आपण, भगवंत का प्रकट झाले? देवी देवतांचं क्षेम कल्याण करण्यासाठी. आणि भगवान शिव देखील क्षेम कल्याण करण्यासाठी त्यांनी ते विष प्राशन केलेलं आहे. आणि म्हणून भगवान शिवांच्या बाबतीमध्ये आपण जर भागवताच्या माध्यमातून अभ्यास करू तर भगवान शिव म्हणतात की मी अतिशय आनंदी कधी होतो बरं? ते म्हणतायत एका भागवताच्या कथेमध्ये, त्यांचं वर्णन येतं एका श्लोकामध्ये असं म्हणतात की य परम रहस्यम साक्षात त्रिगुणम जीव संदितात भागवत वासुदेव प्रपन्नम स प्रियो हिमे. स्वतः भगवान शिव म्हणतायत मला सर्वात प्रिय कोण आहे बरं? भगवान शिव वर्णन करतायत तीच व्यक्ती मला प्रिय आहे. कोण? य परम रहस्यम साक्षात, मी हे रहस्य आहे तुम्हाला रहस्य सांगणार आहे. भगवान शिव म्हणतायत त्रिगुण जीव संधितात भगवान वासुदेव प्रपन्न, जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये लागलेली आहे ती व्यक्ती मला फार प्रिय आहे असं भगवान शिव भागवतामध्ये वर्णन करतात. म्हणून प्रचेतांना, जेव्हा प्रचेतांच्या समोर भगवान शिव प्रकट झालेले असतात तेव्हा हे स्वतः भगवान शिव म्हणतात की जी व्यक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये लागलेली आहे ती मला अतिशय प्रिय आहे. म्हणून भगवान शिवांना देखील हरिनाम हे खूप आवडतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची जे भक्त आहेत हे भक्त भगवान शिवांना फार प्रिय आहेत असं वर्णन स्वतः भगवान शिव भागवतामध्ये करतायत. आणि म्हणून आपण पाहतो की क्षेमाय, जसं भगवान श्रीकृष्ण देवतांचं क्षेम करण्याचा प्रयत्न करत आहेत, समुद्र मंथनामध्ये देखील आपण पाहतो की कशा रीतीने देवतांचं कल्याण करण्यासाठी भगवंत वेगवेगळी रूप धारण करत आहेत. आणि भगवान शिव देखील देवतांचं कल्याण करण्यासाठी ते विष त्यांनी प्राशन केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या श्लोकामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आजस्वमस्व क्षेमाय, की वसुदेव देवकींच्या प्रार्थना झाल्या म्हणून भगवंत प्रकट झाले आणि त्यासमवेत देवी देवतांचं कल्याण करण्यासाठी, क्षेम करण्यासाठी, आणि देवी देवतांच्या वरती जे त्रास देणारे जे असुर आहेत त्या असुरांचा नाश करण्यासाठी भगवंत हे प्रकट होत आहेत. जितक्या सुंदर रीतीने हे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भगवंतांची ही वेगवेगळी कारणं आहेत की भगवंत का प्रकट होत आहेत. मग भगवान श्रीकृष्ण स्वतः आले, प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये देखील आले, नरसिंह रूपामध्ये देखील ते आलेले आहेत. वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन त्यांनी काय केलेलं आहे, क्षेम कल्याण केलेलं आहे. मग देवतांचं रक्षण त्यांनी केलेलं आहे, देवतांना जे त्रास देणारे जे राक्षस आहेत त्या राक्षसांचा त्यांनी असुर केलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये कुंती महाराणी या ठिकाणी म्हणते की भारावतार ज्ञानी भुये नाम इवो धदो सिंदंत्या भूय भारेण जातो आत्मभुवार्थित. कुंती महाराणी म्हणते इतर बाकीचे जे कोणी आहेत ते काय म्हणतात, समुद्रातील नौकेला ओझे व्हावे त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली, म्हणून ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यावरून तिचे दुःख हरण करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झालेला आहात. आता आपण काल आणि आज ह्या वेगवेगळ्या दोन विषयांच्या वरती चर्चा केली. एक होता विषय कालचा की युधिष्ठिर महाराजांची कीर्ती वाढवण्यासाठी, यदू महाराजांना आनंद देण्यासाठी. आज आपण बघितलं की देवी देवतांचं क्षेम कल्याण करण्यासाठी भगवंत प्रकट झालेले आहेत, वसुदेव देवकींच्या प्रार्थनेसाठी भगवंत प्रकट झालेले आहेत. आता देवकी माता म्हणते की समुद्रातील नौकेला ओझे व्हावे त्याप्रमाणे पृथ्वीला देखील ओझं झालेलं होतं, पृथ्वीला भार झालेला होता आणि पृथ्वीचा भार नाश करण्यासाठी भार नाश मुकुंदो स्वतः मुकुंद भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेले आहेत. म्हणून आपण पुढच्या सत्रामध्ये हे पाहूया की या पृथ्वीला असा कोणता भार झालेला होता की तो भार नाहीसा करण्यासाठी भगवंत प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून भगवंतांच्या या लीला अतिशय सुंदर आणि अतिशय मधुर आहेत की केवळ त्या लीलांचं चिंतन करून स्मरण करून आपण आपल्या जीवनातले जे काही क्लेश आहेत, जी दुःख आहेत, ह्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी कुंती महाराणी आपल्या सर्वांसाठी ह्या सुंदर प्रार्थनेच्या रूपामध्ये आपल्या सर्वांना एक शिकवण देते की पहा भगवंत कोणकोणत्या कारणासाठी आणि कशासाठी प्रकट होतात. तर पुढच्या सत्रामध्ये आपण पाहू पृथ्वीला भार का झालेला होता, कोणत्या गोष्टींचा भार झालेला होता आणि तो पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी भगवंतांनी काय काय केलेलं आहे, आणि मग वास्तविक भगवंतांचा अवतार घेण्याचा जो मुख्य उद्देश काय आहे तो आपण पाहू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की जय. श्रील प्रभुपाद की.